नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत फिजीचे प्रधानमंत्री सीतीवेनी राबुका हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आयज सावन 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. अहमदाबादात 5,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी जातले. रशियेतल्या भारताचे राजदूतान सांगला की भारताक सगळ्यात उण्या दरात मेळटा थंयच्यान तेल विकते घेवप चालू दवरतलो आनी राष्ट्रहिता खातीर पावलां उबारतलो. 2047 मेरेन संवसारातल्या पयल्या 5 खेळां राष्ट्रांमदी आसपाचे भारताचे लक्ष आसा अशें खेळां मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगला. आनी खेळांत कॅनडातल्या विनिपेगात जाल्ल्या संवसारीक युवा तिरंदाजी वस्तादपण सर्तीच्या 18 वर्सां पिराय सकयल्या वैयक्तीक रिकर्व सर्तीत भारताच्या शर्वरी सोमनाथ शिंदे हिणें भांगरा पदक जोडलां. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तांचे फिजीचे समकक्ष सीतीवेनी राबुका हांचे कडेन आयज दिल्लीत उलोवणी करतले. प्रधानमंत्री मोदी भेटीदार मानेस्तांच्या सन्मानार्थ जेवणाची कार्यावळ आयोजित करपाचे आसात. राबुका काल भारताच्या 3 दिसांच्या भोंवडेर नवी दिल्लीत पावल्यात. तांकां शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांत मजुमदार हांणी विमानतळार येवकार दिलो. तांचे वांगडा तांची घरकान्न सुलुएती राबुका आसात. ह्या शिष्टमंडळात भलायकी आनी वैजकी सेवा मंत्री रातू ओटोनी लाला बाबू आणि वरिष्ठ अधिकारी हांचो आसपाव आसा. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हांणी काल सांजे तांची भेट घेतली. प्रधानमंत्री राबुका हांची ही पहिली भारत भेट आसा. फिजीचे प्रधानमंत्री आयज सांजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका भेट दितले. भारत फिजी संबंध हे परस्पर आदर सहकार्य आणि घटमूट सांस्कृतीक संबंधांचेर आदारिल्ले आसात. फिजीच्या प्रधानमंत्र्यांची ही भेट भारत आणि फिजी हांचे मदल्या बऱ्याच काळासावन चलत आयिल्ल्या संबंधांचेर भर दिता. सगळ्या क्षेत्रातल्यान द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाची दोनूय देशांची वचनबद्धताय आसा. वर्सा भितर फिजीचे मुखेल उदरगत भागीदार म्हणून भारतान फिजीक मुखेल क्षेत्रांनी आनी क्षमता निर्माण करपाच्या मळार राष्ट्र उभारणीच्या यत्नात आधार दिला. शेतकी, शिक्षण, भलायकी, आयटी, एमएसएमई, नितळ उर्जा आनी मानवतावादी मजत तशेंच आपत्ती मजत ह्या सारख्या मळार भारतान फिजीक मजत केल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. प्रधानमंत्री मोदी आयज सांजे अहमदाबादात 5,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करपाचे आसात. प्रधानमंत्री ह्या निमतान भौशीक सुवाळ्यातय संबोधित करतले. प्रधानमंत्री आपल्या भेटीच्या दुसऱ्या दिसा फाल्यां सकाळी अहमदाबादच्या हसलपूर हांगा 100 देशांक संकरीत बॅटरी इलेक्ट्रोड आनी फ्लॅग ऑफ बॅटरी इलेक्ट्रीक वाहन निर्यात करपाचे थळाव्या उत्पादनाचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री 1,400 कोटी रुपया परस चड मोलाचे जायते रेल्वे प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. विरामगाम खुदाद रामपुरा रस्त्याच्या रुंदीकरणाचे उक्तावण प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी जातले. तशेंच अहमदाबाद मेहसाना पालनपूर रस्त्याचेर 6 लेन वाहनांचो अंडरपास आनी अहमदाबाद विरामगाम रस्त्याचेर रेल्वे ओव्हरब्रिज बांदपाचो प्रधानमंत्री मोदी बुन्यादी फातर घालतले. भारताक सगळ्यात उणे दर मेळटा थंयच्यान तेल विकते घेतले आनी आपले राष्ट्रहित राखपा खातीर उपाय येवजण आखतले अशें रशियेतले भारताचे राजदूत विनय कुमार हांणी सांगला. रशियन खबरां एजन्सीक दिल्ले मुलाखतींत विनय कुमार हांणी सांगला की नवी दिल्लीन रशियन तेल खरेदी केल्ल्यान भारतीय आयातीचेर वट्ट 50% शुल्क वाडोवपाचो अमेरिकेचो निर्णय अन्यायकारक, अवास्तव आनी अयोग्य आसा. भारताच्या उर्जा धोरणात आपल्या नागरिकांक विश्वासात घेवपाक सारखी पुरवण सुरक्षा दवरपाचो हेत आसा. रशिया आनी हेर देशांकडेन केल्ल्या सहकार्याक लागून संवसारीक तेल बाजारात स्थिरताय निर्माण जाल्या हाचेर तांणी भर दिलो. भारत रशिया वेपार परस्पर हितसंबंध हो बाजारपेठेच्या घटकांक लागून चलता अशेंय कुमार हांणी सांगला. अमेरिका आनी युरोपीय राष्ट्रांसयत हेर देशांचे रशियेकडेन वेपार चालू आसात हे तांणी नदरेक हाडले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्सा मेरेन म्हळ्यार 2047 मेरेन भारत देश संवसारातल्या 5 पहिल्या खेळा राष्ट्रा मदी आसपाची आस्त आसा अशें खेळा मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगलां. अहमदाबादांत जाल्ल्या राष्ट्रकूल वेटलिफ्टींग सर्तीच्या उक्तावण सुवाळ्यांत उलोवप करतना मंत्री मांडवीय हांणी सांगलें की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला भारतान खेळा क्षेत्रांत उडी मारून उदरगत केल्या आनी ह्या वाठारांत जायत्यो सुदारणा केल्यात. फुडल्या 10 वर्सांत देशाक संवसारांतल्या 1-ल्या 10 क्रमांकांत व्हरपाचें ध्येय प्रधानमंत्र्यांनी दवरला अशें मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेलो खबरो. संरक्षण संशोधन आणि उदरगत संघटनेन काल ओडिशाच्या दर्यादेगेर एकत्रित हवाई संरक्षण शस्त्र प्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीपणान पुराय केली. IADWS ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली असून तातूंत सगळ्यो देशी क्विक रिएक्शन सरफेस टू एअर मिसाईल, प्रगत खूप अल्प अंतराचे हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्रां आणि उच्च शक्तीची लेझर आधारित दिग्दर्शित उर्जा शस्त्रां हांचो आसपाव जाता. उत्तर प्रदेशांत काल राती उसरा बुलंद शहरांतल्या राष्ट्रीय महामार्ग 34 जाल्ल्या रस्तो अपघातांत 2 बायलां आनी 1 भुरग्या सयत उण्यांत उणे 8 जाणांक मरण आयलें आनी 45 जाण जखमी जाल्यात. घटलगांव लागसार ही घडणूक घडली जेन्ना एका कंटेनरान भक्तांनी भरिल्ल्या ट्रॅक्टराक धपको दिलो. गोगाजीचे भक्त युपीच्या कासगंजातल्या राजस्थानातल्या गोगा मेडीक वचपाचे आशिल्ले. अलीगढ शिमेचेर राती 2:30 सुमाराक हो अपघात झालो अशें बुलंद शहराचे SSP दिनेश कुमार सिंग हांणी सांगला. कासगंज जिल्ह्यांतल्यान सुमार 60-61 लोक ट्रॅक्टरांतल्यान वताले. जखमींक खुर्जा हांगाच्या हॉस्पिटलांत दाखल केल्यात. 3 जाणांची स्थिती गंभीर आसा. अपघात जाल्लो ट्रक पुलिसांच्या ताब्यात आसा. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थी उपरांत काल रशिया आणि युक्रेन हांणी दरेक वटेनच्यान आणीक 146 झुजा कैद्यांचे दिवप घेवप केल्ल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयान दिल्या. मुक्त जाल्ले सगळे रशियन बेलारुसात आशिल्ले आनी तांकां मानसीक आनी वैजकी मजत दिल्या. युक्रेनाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हाणें परतून आयिल्ल्या लोकांचे फोटो पोस्ट करून सांगला की तातूंतले चडशे 2022 वर्सा सावन बंदखणीत आशिल्ले. ताणें सांगले की आक्रमणा उपरांत म्हयनोभर बंदखणीत घेतिल्लो पत्रकार लेगीत तांचे मदीं आशिल्लो. ताचेर देखरेख दवरपा खातीर संयुक्त अरब अमिरातीचे झेलेन्स्की हांणी उपकार मानले. कॅनडातल्या विनिपेगात जाल्ल्या संवसारीक युवा तिरंदाजी वस्तादपण सर्तीच्या 18 वर्सां पिराय सकयल्या वैयक्तीक री कव सर्तीत भारताच्या शर्वरी सोमनाथ शिंदे हिणें भांगरा पदक जिखला. रोमांचक निमण्या फेरयेत तिणें दक्षिण कोरियाच्या किम येवोनाक 6-8-5 असे हरयले. हे सर्तीत भांगरा पदक मेळोवपी शर्वरी शिंदे ही दुसरी भारतीय बायल खेळगडी थारल्या. ते आदी चिकिता तनीपार्थीन 21 वर्सां पिराय सकयल्या वैयक्तीक कंपाउंड सर्तीत वस्तादपण जोडिल्ले. US उक्त्या टेनिस सर्तीत MR रादोकानून जपानच्या एना शिबाहाराक 6-8-1, 6-8-2 अशें हारोवन पयल्या फेरयेत जैत मेळयला. 2021 वस्तादपण मेळयल्या उपरांत एमाचे US ओपन सर्तीतले हे पयलेच जैत आसा. ह्या हंगामात आतां मेरेनच्या तिच्या बेस बऱ्या खेळाक लागून US ओपन सर्तीत ती बरो खेळ करतली अशी आस्त आसा. भारतीय हवामान खात्यान फुडले 2 दीस देशाच्या वायव्य वाठारांनी उटंगराचो पावस पडपाची शक्यताय उक्तावन ऑरेंज अलर्ट जारी केला. IMD म्हणण्याप्रमाण ह्या महिन्याचे 26 तारखे मेरेन गुजरात, ओडिशा, राजस्थान आनी उत्तराखंडात 1 सुवातेर पावस पडपाची शक्यताय आसा. तशेंच फाल्यां मेरेन अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, छत्तीसगड, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरच्या 1 सुवातेर घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत फिजीचे प्रधानमंत्री सीतीवेनी राबुका हांचे कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री मोदी आयज सावन 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. अहमदाबादात 5,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण प्रधानमंत्र्यांच्या हस्तुकी जावपाचे आसा. रशियेतल्या भारताचे राजदूतान सांगला की भारताक सगळ्यात उण्या दरात मेळटा थंयच्यान ते तेल विकते घेवप चालूच दवरतले आनी राष्ट्रहिता खातीर पावलां उबारतले. 2047 मेरेन संवसारातल्या पहिल्या 5 खेळां राष्ट्रांमदी आसपाचे भारताचे लक्ष आसा अशें खेळां मंत्री मनसुख मांडवीय हांणी सांगलां. आनी खेळांत कॅनडातल्या विनिपेगात जाल्ल्या संवसारीक युवा तिरंदाजी वस्तादपण सर्तीच्या 18 वर्सा पिराये सकयल्या वैयक्तीक रिकव्ह सर्तीत भारताच्या शर्वरी सोमनाथ शिंदे हिणें भांगरा पदक जोडलां. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.